आज चे दैनिक सुभक्ती पर्व 22 नोव्हेंबर। आध्यात्मिक प्रौढपणाची किल्ली। पण ज्यांच्या ज्ञानेंद्रियांना वहिवाटीने चांगले आणि वाईट समजण्याचा सराव झाला आहे अशा प्रौढांसाठी जड अन्न आहे। इब्री 5:14। पहा हे किती अद्भुत आहे हे समजून घ्या। हे तुमची वर्षे वाया जाण्यापासून वाचवेल। या वचनाचा अर्थ असा आहे की जर तुम्हास प्रौढ व्हायचे असेल आणि वचनाची आणखी जड अशी शिकवण समजून तिचे महत्व जाणायचे असेल तर परमेश्वराच्या सुवार्थेत असलेल्या अभिवचनांच्या समृद्ध पोषक तत्वांनी भरपूर आणि बहुमूल्य दुधामुळे तुमचे नैतिक ज्ञानेंद्रिय तुमचे आत्मिक मन बदलणे गरजेचे आहे। यासाठी की तुम्हाला चांगले आणि वाईट समजण्याचा सराव व्हावा। किंवा मी हे दुसऱ्या शब्दात मांडतो, परमेश्वराच्या सर्व वचनाचा आस्वाद घेण्यास तयार होणे प्रथमता एक बौद्धिक आव्हान नाही, ते प्रथमता एक नैतिक आव्हान आहे। जर तुम्हाला वचनाचे जड अन्न खावायचे असेल तर तुम्ही तुमच्या आत्मिक ज्ञानेंद्रियास तसा सरावही दिला पाहिजे। यासाठी की तुमच्या ठाई असे मन उत्पन्न व्हावे ज्यास बऱ्या वाईटाची ओळख आहे। हे फक्त बौद्धिक आव्हान नसून एक नैतिक आव्हान आहे। उल्लेखनीय सत्य हे आहे की जर तुम्ही उत्पत्ती आणि इब्री करास लिहिलेल्या पत्रातील मलकी सदेकास समजून घेण्याविषयी अडखळत असाल तर त्याचे कारण कदाचित हे असू शकते की तुम्ही दूरदर्शनावरील अक्षपार्य कार्यक्रम पाहता। देवाने जगाच्या स्थापनेपूर्वी त्याच्या लोकांची केलेली निवड यामुळे जर तुम्ही अडखळत असाल तर कदाचित त्याचे कारण हे आहे की तुम्ही अजूनही कुठल्या तरी लबाड टीव्ही उपदेशकाला ऐकत आहात। जर तुम्ही वधस्तंभावरील ख्रिस्ताच्या परमेश्वर केंद्रित कार्याबद्दल अडखळत असाल तर याचे कारण कदाचित हे आहे की तुमचे पैशावर प्रेम आहे आणि तुम्ही जास्त खर्च करता आणि फार कमी देता। प्रौढपणाकडे आणि पवित्र शास्त्राच्या जड अन्नाकडे जाणारा मार्ग प्रथमता बौद्धिक व्यक्ती बनणे नाही तर आज्ञाधारक व्यक्ती बनणे आहे। तुम्ही दारू आणि यौन संबंध आणि पैसा आणि फुरसतीचा वेळ आणि अन्न आणि कम्प्युटर यासोबत काय करता आणि तुम्ही इतर लोकांशी कसे वागता याचा संबंध तुम्ही कोणत्या शाळेत जाता किंवा कोणते पुस्तक वाचता यापेक्षा जड अन्न पचवण्याच्या तुमच्या क्षमतेशी आहे। हे अत्यंत महत्त्वाचे आहे। याचे कारण आपल्या उच्च तंत्रज्ञान संपन्न समाजात आपण असा विचार करण्याची शक्यता असते की शिक्षण, विशेष करून बौद्धिक शिक्षण, प्रौढपणाची किल्ली आहे। असे अनेक PhD झालेले लोक आहे जे त्यांच्या आध्यात्मिक अप्रौढत्वात परमेश्वराच्या गोष्टीवर अडखळतात आणि असे अनेक कमी शिक्षित पवित्र जन आहे जे अतिशय प्रौढ आहे आणि जे परमेश्वराच्या वचनाच्या गहन गोष्टींवर भरण पोषण पाहून प्रगती करू शकतात।